ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहानं प्रारंभ. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा. महाराष्ट्रात राज्य महोत्सवानिमित्त विशेष उत्साह. छोट्या चकमकींपासून ते वर्षानुवर्षांच्या युद्धापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज राहावं लागतं असं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन IPL मधून निवृत्त. आणि जम्मूमध्ये कटरा वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. देशात आणि परदेशातही हा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सणातून नवीन ध्येयांसह सकारात्मकतेनं पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी संदेशात नमूद केलं आहे. तर श्रद्धा आणि भक्तिभावानं भरलेला हा पवित्र सोहळा प्रत्येकासाठी मंगलदायी ठरो. गणरायानं आपल्या सर्व भक्तांना सुख शांती आणि उत्तम आरोग्य द्यावं अशी गणरायाकडे प्रार्थना असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे. मुंबईतल्या गणेशोत्सवाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात गणरायांचं आगमन होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान होत आहेत. मुंबईत सुमारे 12,000 सार्वजनिक तर 25,000 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई शहर आणि उपनगरात 17,600 पोलीस तैनात करण्यात आलेत. तसंच निगराणीसाठी 11,000 कॅमेरेही लावण्यात आलेत. यंदा प्रथमच गणेशोत्सवात ड्रोन तसंच AI मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर केला जातोय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे.
याखेरीज राजधानी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथंही गणेशोत्सव वाजत गाजत सुरू झाल्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जपान आणि चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ते जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्याबरोबर 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल माध्यमांना दिली. चीनमध्ये प्रधानमंत्री 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या 25व्या बैठकीत सहभागी होतील. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याविषयीची चर्चा पुन्हा एकदा पुढे ढकलल्याबद्दल भारतासह G4 देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षा परिषदेची रचना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या राजकीय परिस्थितीत झाली होती. त्यावेळीची भूराजकीय समीकरणं बदललेली असल्यानं त्यात बदल करावा तसंच सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य संख्या वाढवावी अशी मागणी भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान हे देश दीर्घकाळपासून करत आहेत. मात्र काल 17व्यांदा ही चर्चा पुढे ढकलली गेली. त्यावर जपानचे प्रतिनिधी इरिया ताकायुकी यांनी G4 देशांच्या वतीनं निषेध व्यक्त केला. छोट्या चकमकींपासून ते वर्षानुवर्षांच्या युद्धापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज राहावं लागतं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते मध्य प्रदेशात आर्मी वॉर कॉलेजमध्ये सुरू असलेल्या रणसंवाद उपक्रमात संबोधित करत होते. सध्याच्या अनिश्चित भूराजकीय परिस्थितीमुळे युद्धाला तोंड फुटणं किंवा ते थांबणं यापैकी कशाचंही भाकीत करता येत नाही असं ते म्हणाले. संरक्षण मंत्रालयानं आज दिल्लीत क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाबरोबर एक सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराचा उद्देश 63 लाखांहून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी निवृत्ती वेतन, आरोग्य सेवा, पुनर्वसन आणि गुणवत्ता सेवा बळकट करणं हा आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत माजी सैनिक कल्याण विभागाला डिजिटल मूल्यमापन तसंच पुराव्यावर आधारित धोरणांच्या शिफारशी करण्याच्या कामात क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मदत करेल. माजी सैनिक कल्याण विभाग राज्य सरकारं, जिल्हा सैनिक मंडळं, सैन्यदल मुख्यालय आणि मान्यताप्राप्त रुग्णालय यांच्यासोबत समन्वय साधण्याच्या कामात मदत करेल. या उपक्रमातून आरोग्यसेवा वितरण मजबूत होण्याबरोबर माजी सैनिकांसाठी पुनर्रोजगार उद्योजकतेच्या संधी वाढायला मदत होणार आहे. तसंच विभागाचा संस्थात्मक आराखडा बळकट व्हायला मदत होईल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गेल्या आठवड्यात पालघरमध्ये वायुगळतीनं झालेल्या कामगारांच्या मृत्यूची आपणहून दखल घेतली आहे. तारापूर इथं औषधांच्या कारखान्यात नायट्रोजन वायूची गळती होऊन 4 कामगार दगावले होते. यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवरून बेपरवाईमुळे हे मृत्यू झाल्याचं दिसून येत असल्यानं आयोगानं राज्याचे पोलीस महासंचालकांना 2 आठवड्यात याबद्दलचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. भटिंडामध्ये गुरुकाशी विद्यापीठात झिम्बाब्वेच्या विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं पंजाबचे पोलीस महासंचालक आणि विद्यापीठाला नोटीस बजावली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आज IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा केली. प्रत्येक सुरुवातीला एक अंत असतो. आपल्या IPL कारकिर्दीचा आज शेवट झाला असं अश्विन समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाला. अश्विननं BCCI आणि IPLच्या सर्व फ्रँचाईजचे आभार मानले. अश्विननं 2009 चेन्नई सुपर किंग्सकडून आपल्या IPL कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं रायझिंग पुणे सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं. यावर्षी तो पुन्हा चेन्नई सुपर किंग्स संघात परतला होता. IPLमध्ये 150 बळी घेणारा अश्विन हा हरभजन सिंग नंतरचा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला. US ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत माजी विजेती कोको गोफ हिला आयला ताम्यानोविच हिच्याविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली. तिसऱ्या निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात कोको हिनं 6-4, 6-7, 7-5 असा विजय मिळवला तर पुरुष एकेरी टॉमी पॉल यानं एल्मर मोलर याच्यावर 6-3, 6-3, 6-1 अशी तर अलेक्झांडर झ्वेरव यानं अलेक्झांड्रो ताबिलो याच्यावर 6-2, 7-6, 6-4 अशी सहज मात केली. इतर सामन्यांमध्ये अग्रमानांकित यानिक सिनर, इगा श्वियांतेक आणि नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना थेट सेट्समध्ये हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जम्मू काश्मीरच्या कटरा भागात वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीनं बचाव कार्य सुरू केलं असून जखमींना कटरा इथल्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं आहे. पूरस्थितीत अडकलेल्या भाविकांना लष्करांकडून मदत पुरवण्यात आली असून आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून राज्य आणि केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसंच लष्कर, निमलष्करी दलं आणि हवाई दलाचं बचाव कार्य सुरू आहे. वीज, पाणीपुरवठा आणि दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. संबंधित भागातल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शहा यांच्याशी चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंजाबमध्ये रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. रणजित सागर धरण आणि पोंग धरणांनी कमाल क्षमता गाठली असून गेल्या आठवड्यापासून भाक्रा धरणातून नियंत्रित पद्धतीनं पाणी सोडण्यात आलं. सखल भागात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी किंवा मदत छावण्यांमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित क्षेत्रात अडकलेल्यांसाठी सेनादल, BSF, NDRF आणि पंजाब पोलिसांची पथकं बचाव कार्य करत असून गरज असेल तिथं हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. येत्या 30 ऑगस्टपर्यंत सर्व शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाद्रपद गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहानं प्रारंभ. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा. महाराष्ट्रात राज्य महोत्सवानिमित्त विशेष उत्साह. छोट्या चकमकींपासून ते वर्षानुवर्षाच्या युद्धापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज राहावं लागतं असं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन IPLमधून निवृत्त. आणि जम्मूमध्ये कटरा वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.